नमस्कार। आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी कौस्तुभ आपले तुमका ह्यो प्रादेशिक खबरो दिता। लोकसभेच्या सव्या पावण्यावेल्या वेंचणुके खातीर आयज मतदान जाता। एकूण 8 राज्य आनी केंद्रशासित प्रदेशांनी सव्या पावण्यार मतदान सुरू आसा। तातूंत बिहारात 8, हरियाणात 10, जम्मू आनी काश्मीरात 1, झारखंडात 4, दिल्लीतल्यो सगळ्यो 7 सुवातो, ओडिशात 6, उत्तर प्रदेशात 14 आनी अस्तंत बंगालातल्या 8 सुवातांचो आसपाव आसा। 58 लोकसभा सुवातांखातीर एकूण 889 उमेदवार वेंचणूक रिंगणात आसात। सकाळी 7 वरांचेर सुरू जाल्ल्या मतदान सांजे 6 मेरेन चलतले। आतां मेरेन पयल्या 5 पावण्यांनी सरासरी 62% मेरेन मतदान जाला। अजून एक निमणो 7वो पावणो उरला। सगळ्या 7 पावण्यांची मतमेजणी 1-4 जूनाक जातली। सरकारी जमनीचेर बांदिल्ली बेकायदेशीर बांदकामां सरकार मोडटलो अशी शिटकावणी प्रमोद सावंत हांणी दिल्या। वर्सात 2014 उपरांत सरकाराच्या जमनीर बांदिल्ली बेकायदेशीर बांदकामां उरची नात। सरकार असल्यो गजाली खपोवन घेवचे ना अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले। लोकांनी जमीन खरेदी करीत असताना जमिनीची मालकी आणि टायटला विशीं व्यवस्थित खात्री करून घेवची असो सल्लोय मुखेलमंत्र्यांनी दिला। गोय सरकार श्रम आणि रोजगार कायदो बदलूंक तयार आसा। खासगी कंपन्यांनी रोजगाराक गोयकारांक प्राधान्य मेळचे आणि कायमस्वरूपी नोकऱ्यो मेळच्यो हे खातीर सरकार येता त्या विधानसभा अधिवेशनात कायदो हाडपाचो विचार करता। हे विशीं आपण श्रम मंत्री आणि श्रम आयुक्ताबरोबर बसका घेतलो अशी जाप मुखेलमंत्र्यांनी खबराकारांक दिली। गोयच्यो कांय कंपन्यो गोयच्या नोकऱ्यांखातीर गोंया भायर मुलाखती घेतात। गोयच्या तरणाट्यांची नोकऱ्याची संद वता असो विशय विरोधकांनी सध्या लावन धरला। ते फाटभुंयेर मुखेलमंत्र्यांनी ही जाप दिली। दिवचल मया नार्व्या चोडणा सावन परवरे सालवादोर दिमून यो वच करतल्या लोकांक सोपेपण जावचे म्हण सरकारान चोडणा पूल बांदपाचो प्रकल्प हातात घेतला। 200 मीटर लांबायेच्या पुलाचे सुमार 250 कोटी रुपया खर्चाचो अदमास आसा। भूसंपादन निमण्या पावण्यार आसा। कांय जमीन मालकांचो संपर्क जायना। मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी चोडण पुलाच्या प्रकल्पाच्या प्रगतीचो काल बसकेत नियाळ घेतलो। ह्या पुला खातीर भूसंपादन परवानग्यो प्रकल्पाच्या कार्यान्वयन आनी कामाच्या प्रगतीचो म्हयन्या नियाळ दिवपाचे निर्देश मुखेलमंत्र्यांनी हे बसकेत अधिकाऱ्यांक दिल्या। बसकेक परवरेचे आमदार मंत्री रोहन खवटे, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेख, उत्तर गोयचे जिल्हाधिकारी, चोडणाचे लोक आणि भौशीक बांधकाम खात्याचे अधिकारी हजर आशिल्ले। गोयात गडगडांनी जगला मरण मान्सूनपूर्व पावसाळ्यान नेट धरला असताना खर वीज पडून घरा झाडांक मार बसपाच्यो घडणुको वाढल्यात। गडगड आणि जगला तशेंच वारें मारून वेगवेगळ्या वाठारांनी पावस पडटा। फाटल्या 24 वरांत घरां आनी झाडां पेडांचेर वीज पडपाच्यो कितल्योश्योच घडणुको गोयच्या वेगवेगळ्या वाठारांनी घडल्यात। चानर गिरदोळे घराचेर वीज पडली। विजेचो नेट इतलो चड आशिल्लो त्या नेटासरची घराचे नळाचे कुडके जावन 40 मीटर पयस रस्त्यार वचून पडले। सायलाचे 2 झाडां विजेन उबी चिरली। रायबंद्रा पाटार घराचेर वीज पडली। रांची कुडीतले सामान पुराय इबाड जाले। उजो पालोवपी दळान वचून परिस्थिती आटोवपाक हाडली। शेळप्या दुळेर घराचेर वीज पडून घरातले इलेक्ट्रॉनिक सामान इबाड जाले। वेळ बरो म्हणून कोणाच्या जिवाचे बरे वाईट जाल्ल्याची खबर ना। पावस आणि वाऱ्याच्या नेटार बोरये आदुल्ल्यात घराचेर आंब्याचो रुख कोसळ्ळो। घडणुकेत एकलो जखमी झाला। बेतोड्या पार्क केल्ल्या गाडयेचेर माड पडलो। दिवचल सखे वाठारात वादळी वाऱ्यान झाडां पेडा लोकांच्यो वागायती आणि हे घरांचे मोठे नुकसान झालं। जगला आणि बुट्टी मारपाचे सुवातांनी लोकांनी साजू जावचे असे पणजे वेधशाळेन पावसाच्या शिटकावणीत म्हळा। मोल्या भगवान महावीर राष्ट्रीय उद्यानातलो दूधसागर धबधबो लोक आणि पर्यटकांच्या गाड्यांनी भोंवण्याखातीर 1 जून सावन बंद असतलो। पर्यटकांक हाडभर करपी गाड्यो दूधसागरामेरेन व्हरूंक मेळच्यो नात। मान्सून सुरू जात असताना पावसाळ्यात रानवटी जिवावेच्या सांबाळाचो विचार करून रानाखाते दूधसागर धबधब्याच्या वाठारांनी गाड्यांच्या येरादारीक पावसाळ्यात वर्सुकी हंगामी मंदी घालता। ओपा उदका पुरवण प्रकल्पाक वीज पुरवण करपी 33 केव्ही वीज उपकेंद्रात गडगड आणि जगलांच्या वेळार अकस्मात बिगाळ झाल्ल्यान 2 दीस तिसवाडीत उदका पुरवणेचेर परिणाम झाला। तिसवाडीतले पणजे, ताळगाव, सांताक्रूज आणि सांतांद्रे मतदारसंघात तशेंच रक्षा उद्देगीक आणि गोय वैजकी इस्पितळा काल आणि आयज असे 2 दीस उदका पुरवण मर्यादित झाला असे भौशीक बांधकाम खात्याचे उदका पुरवण विभागान कळीत केला। आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो।